आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी हे असो होईन गवसणी मीची भक्ती
गुरुस्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐसिया मनोरथाची सृष्टी अनंतारची निर्गमागमी दातारे जे वोलांडिजती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळे
पाऊवामी मीची लेववीन छत्र मी आणि करीन बारीपण
मी तळ उपरु जाणविता सवर धरु हातु देता स्वामी पुढे खोलता होईन मी मी वोळ गईन मीची उगाळू घेईन उळीगमी करीन आंघोळीचे
होईन गुरूंचे आसन अलंकार परिधान चंदनादि होईन उपचारते
मीचि होईन सुवारू वोगरीन उपहारू आपण पे श्री गुरु वो वाणी
देन विडा
तमी काढीना सेजमी झाडीना चरण संवाहन मीची करीन
सिंहासन होईन आपण वरी गुरु करिती आरोहण होईन पुरेपण वोळगेचे
श्री गुरुंचे मना जया देईल अवधान तो मी पुढा होईन चमत्कार
तया श्रवणाची स्पर्श होईन घसणी अंगाचिया
श्री गुरुंचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहाती तिये सकळे होईन रूपे
तिये रसने जो जो रुचेल तो रसुम्या होई जैन गंध रूपे की जेल घ्राण सेवा
एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेताळी वस्तु जात हो
शरीरींची
माती मेळवीन तिये क्षिती जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरुंचे
माझा स्वामी कवतिके स्पर्शी जति जिये उदके तीर्थलया नेईन निके आपी आप
श्री गुरु ओवाळी जति का भुवनी जे उजळी जती तया दीपांचिया दीप्ती ठेवीन तेज
चवरी
जिए जिए अवकाशी। श्री गुरु असति परिवारेसी, आकाश लया आकाशी नेन त्ये।
परिजीत मेलान संडी, निमेषु लोकान धाड़ी, ऐसे नि गणावया कोड़ी कल्पांचिया।
ये तुले वरी दिवसा जयाचिया मानसा, आणि करुणिया हि तैसा अपारुजो। व्यापारु येणे नावे गगनाहूनि थोरावे, एकला करी आघवे केकेचि काळी।
हृदय वृत्ति पुढा अंगचिघे दवडा, काज करी होडा मानसेशी।
एकादिया वेळा श्री गुरुंचिया खेळा, लोण करी सकळा जीविताचे।
जो गुरुदासे कृषु, जो गुरु प्रेमे सपोषु, गुरु आज्ञे
जो गुरुकुळे सुकुलीनु, जो गुरुबंधु सौजन्ये सुजनु, जो गुरुसेवा व्यसने सव्यसनु निरंतर।
गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे गा।
गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माता गुरु पिता, जो गुरु सेवे परौता मार्ग नेणे।
श्री गुरुंचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार, गुरु सेवका सहोदर प्रेमे भजे।
जयासे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचूनी शास्त्र आदि न शिवे
शिवतले गुरुचरणी भलतैसे हो पाणी तया सकळ तीर्थे आणी त्रैलोकींची
श्री गुरुंचे पुषिते लाहे जय अवचटे तैतेने लाभे विटे समाधीसी
कैवल्य सुखा साठी परमाणु घे किरीटी उधळती पाया पाठी
हे असो सांगावे किती नाही पारु गुरु भक्ती परीगा उत्क्रांत मती कारण हे
जया ये भक्तीची चाड जया ये विषयींचे कोड जो हे सेवे वाचून गोड न मनी काही
तो तत्वज्ञानाचा ठावो ज्ञाना तेनेची आवो हे असो तो देवो ज्ञान भक्तु
हे जाण पा साचो कारे तेथ ज्ञान उघडो जगा पुरे यारीती
जिए गुरु सेवे बिखी माझा जीव अभिलाखी म्हणोनी सोय चुकी बोली गेली
ये रवी असता हाती खुळा भजनावधानी अंधळा परिचर्ये लागी पांगळा पासूनी मंद
गुरुवर्णनी मुका आळशी पोषिजे पुका परी मनी आखी निका सानुराग तेनेची पै कारणे हे सणे पढ़ले मज म्हणे ज्ञान देवो ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वे जे ज्ञानाचा कुरुठा तेर सेवा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा गो करी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले ते ही सांगती पुसिले जेने अंतःकरण बोधले संकल्पानये ओम।